अनुवाद अध्याय 25. लोकांमध्ये वाद झाल्यास ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा न्याय करावा, निर्दोषाला निर्दोष ठरवावे आणि दोषाला दोषी ठरवावे. दोषी व्यक्ती फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्यास पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्यास फटके मारून घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी. 40 फटक्यांच्या वर कोणाला शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास तुझ्या बांधवांची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल. धान्याची मळणी करताना बैलाला मुसके बांधू नका. दोन भाऊ एकत्र राहत असले आणि त्यातला एक मुलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या पत्नीने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करू नये. धीरानेच तिच्याशी लग्न करावे व धीराचे कर्तव्य बजवावे. यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे, म्हणजे त्याचे नाव इस्रायलातून पुसले जाऊ नये. त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधव्या भाऊजीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की आपला धीर त्याच्या भावाचे नाव इस्रायलामध्ये राखायला राजी दिसत नाही, धीराच्या कर्तव्याला अनुसरून तो माझ्याशी वागत नाही. अशावेळी वडिलांनी त्याच्या नगराच्या लोकास बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल तर सर्व वडिलांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा, त्याच्या तोंडावर थुंकावे आणि म्हणावे, जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे. जोडा काढून घेतलेल्याचे घराणे असे, मग त्याचे इस्रायलात सर्वत्र नाव होई. दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची पत्नी आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने आपला हात पुढे करून मारणाऱ्याचे जननेंद्रिय पकडले तर दया माया न दाखवता त्या स्त्रीचा हात तोडावा. बनावट तराजू वापरून लोकांची फसवणूक करू नये. वजने अतिजड किंवा अतिहलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत. आपल्या घरात मापे फार मोठी किंवा फार लहान असू नये. आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावी, म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ राहाल. खोट्या वजन मापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव याला वीट आहे. तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा. त्यांना देवाविषयी भीती नव्हती. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले. म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरून पुसळून टाकली पाहिजे. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्हास शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुम्हास विश्राम दिल्यावर हे अमलात आणा, विसरू नका.